भक्त जन्मला, हनुमंत जन्मला, महारुद्र हनुमान जन्माला आला आहे. जन्म झाल्यावर बाल हनुमान सगळ्या सृष्टीचं अवलोकन करतो. पूर्व दिशेला उगवणाऱ्या लाल भडक सूर्यावर त्याची नजर स्थिर होते. नवजात हनुमंताला ते लाल रंगाचं पक्व फळ वाटतं. फळ समोर दिसताच नवजात हनुमंताची क्षुधा प्रदीप्त होते आणि लाल रंगाचं फळ भक्षण करण्यासाठी तो ब्रह्मांडात झेप घेतो. रसिकांनो, रसिकांनो, उगवत्या सूर्याला पक्व फळ समजून ते भक्षण करण्यासाठी ब्रह्मांडात झेप घेण्याची इच्छा व शक्ती असलेला हनुमान फक्त एकदाच निर्माण होऊ शकतो. खरं तर पराक्रम हा वयावर अवलंबून नसतोच. त्याप्रमाणे पराक्रमी व्यक्तीची असामान्यता, तेजस्विता आणि पृथकता त्याच्या अगदी पहिल्याच कृतीपासून दिसायला सुरुवात होते यात संशय नाही. रसिकांनो, सूर्याशी झालेल्या या अभूतपूर्व समरात कोणत्या अद्भुत आणि थरार नाट्य असलेल्या घटना घडतात हे ऐकूया नभांगणी उड्डाण या गीतातून.